उठ पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा सोडा शेजे सुख आता बघू द्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाली से दाटी मन उतावेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा हे उद्या दया शेजे हाल उनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नाम उभा घेऊनी काकडा